कैमरा
सेलेब कट्टा।
येस आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत। एक थी बेगम वेब सिरीज फेम अनुजा साठे सोबत। आणि अनुजा, मला आता हे विचारायचं की या लॉकडाऊन मध्ये तुला जर एखादा जीनी भेटला आणि त्याने तुला 3 विश मागायला सांगितल्या तर त्या 3 विश काय असतील?
सगळ्यात पहिले आता मी ही विश मागीन की सगळ्यांचं लाईफ सुरळीत होऊ दे। हे जे संकट आहे आपल्यावरचं, त्याच्यामुळे सगळं ठप्प झालंय, सगळ्यांचं आयुष्य ठप्प झालंय, फायनान्शियली पर्सनली एव्हरीथिंग। पहिली गोष्ट म्हणजे हे निघून जाऊ दे सगळ्यांच्या आयुष्यातून, आणि नॉट फक्त भारतात किंवा महाराष्ट्रात, मी म्हणेन सगळीकडून निघून जाऊ दे, कारण सगळेच लोक खूप अफेक्ट झालेत त्याच्यामुळे। सो माझी पहिली विश ती असेल। दुसरी विश अशी असेल की मला माझ्या आयुष्यात आतापर्यंतच्या करिअरमध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या आहेत, तशाच वेगळ्या 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 घटनेच्या भूमिका मला आयुष्यभर करायला मिळू देत। आणि 3 म्हणजे माझ्यावर आता जे माझ्या रसिकांचं प्रेक्षकांचं प्रेम आहे ते असंच राहू दे, इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा जास्त होऊ दे, आणि जास्तीत जास्त त्यांनी माझं काम अप्रिशिएट करावं, आणि माझ्यात ती ताकद यावी की मी तेवढ्या ताकदीने माझ्या सगळ्या भूमिका पार पाडू शकेन।
93.5 रेड FM बजाते रहो।